chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकरी ट्रक मालकांकडून देणी भागवण्याबाबत तक्रारी। संजीवनी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी तक्रार केली की गेल्या वर्षी कर्नाटकात असणाऱ्या साखर कारखान्याला ऊस गाळप केल्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत। गेल्या वर्षी गोवा सरकारनं सांगितलं होतं की संजीवनी साखर कारखान्याची मशिनरी खराब झाली आहे आणि वर्ष 2019-20 साठी गाळप हंगाम आयोजित करणं शक्य नाही आणि शेतकऱ्यांना सर्व उत्पादित ऊस खरेदी करण्याचं वचनही दिलं होतं। त्यानुसार शेतकऱ्यांनी कर्नाटकातील खानापूर येथील साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा केला होता। त्यावेळी काही प्रमाणात पैसे दिले होते, पण आता हे बरेच देय प्रलंबित आहे। ऊसाचे पैसे दिल्याशिवाय शेतकरी कसे जिवंत राहतील असा प्रश्न शेतकरी संघाचे सदस्य हर्षद प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की त्यांना राज्य सरकारकडून कर्नाटकच्या कारखान्याला गाळप केलेल्या ऊसाचं बिल भागवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण आताही ते बिल प्रलंबित आहे। गोव्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटकस्थित लैला साखर कारखान्याला 27,000 मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळप केला होता। कारखान्याकडून 100% पैसे भागवण्यात आलेले नाहीत। दरम्यान गोव्यातील शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक करणाऱ्या जवळपास 35 ट्रक मालकांनीही हे सांगितलं की त्यांचीही बिलं कर्नाटकस्थित साखर कारखान्याकडून भागवली गेली नाहीत। त्यांनी याबाबत संजीवनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। अधिकाऱ्यांनी त्यांना वाहतूक ठेकेदारांशी संपर्क करण्यास सांगितलं आहे।